93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. आधी की होळी, रंगपंचमी, मग अशी आपण लॉंग विकेंड बद्दल बोलत होतो, पण मला आता अजूनही महत्वाच्या विषयावर बोलायचंय. सगळ्यात पहिले चांगल्या उत्तरांसाठी मी काय देतो ते तुम्हाला सांगतो. आधी आमिष दाखवायचं. गेट रेडी फॉर युअर फर्स्ट एव्हर कलर कॉन्सर्ट प्रेझेंटिंग स्प्रिट्झ 2016 द लँड ऑफ हॅपीनेस ग्रुप टू द बीट्स ऑफ निखिल चिनप्पा. निखिल चिनप्पा नाव ऐकलंच असेल तुम्ही. अकबर सामी अँड डीजे रिंक ऑन द 24th ऑफ मार्च, म्हणजे आता हे परवा. 3 PM ऑनवर्ड्स ॲट डॅमेनोरा रीना विथ स्प्रिट्झ, पुणेज फर्स्ट ब्रँड टू सेलिब्रेट अ वॉटरलेस कलर कॉन्सर्ट. हे खूप महत्वाचं आहे. वॉटरलेस, पाणी नसणार आहे, नुसती धमाल असणारे रंग असणार आहेत. फॉर टिकिट्स व्हिजिट bookmyshow.com. आणि अर्थातच याचे पासेस माझ्याकडे आहेत, भरपूर तुमच्यासाठी आणून ठेवलेत मी. आणखी एक नोट, दिस फ्री एंट्री फॉर स्पेशल किड्स अलॉंग विथ देअर पेरेंट्स ऑब्व्हियसली. आय थिंक दॅट्स अ नाईस जेस्चर दॅट दीज गाइज आर डूइंग. फक्त काळजी घ्या तिथे, बाकी काही नाही. आता मला सांगा की यंदा पाण्याची होळी आहे का सुकी आहे, ड्राय डे असणारे का नसणारे, काय तुमच्या कॉलनीत दिल्लीत काय नेहमीचे प्लॅन होते आणि यावर्षी काय आहेत. 6608093 हा माझा नंबर आहे, करा लगेच फोन आणि सांगा मला की यंदा काय प्लॅन आहे रंगपंचमीसाठी, होळीसाठी. कमिंग अप इन जस्ट अ बिट. 9:29 ऑन द क्लॉक. मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम बज.